सिर्फ गाने ट्रेंडिंग नहीं है, ट्रेंडिंग हमारा नांदेड़ शहर भी हो रहा है, क्योंकि हमारा नांदेड़ उस शहर का नाम जाकर पहुंच चुका है डायरेक्टली इसरो में, जो इंडिया की बहुत बड़ी एक इंस्टीट्यूट है। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर सध्या मी महक तुमच्या सोबत आहे MH 93.5 मध्ये, आणि आज आपल्या सोबत आपल्या नांदेडचाच जो सगळ्यात जास्त सेलिब्रिटी आहे असं आपण म्हणू शकतो, सत्यम आपल्या सोबत आहे। हाय सत्यम।
हाय मॅडम। हाय,
कसा आहेस?
मस्त आहे मॅडम,
अगदी मजे। तुझं एक छोटस इंट्रोडक्शन दे ना आपल्या सगळ्या लिसनर्स साठी।
हा मॅडम, माझं नाव सत्यम शंकर थळपते, मी नांदेड ND4 चिडको चा रहिवासी आहे, माझं वय 20 वर्ष आहे।
ओके, सध्या काय करतो सत्यम तू?
सध्या मॅडम मी इस्रो मध्ये ऍज अ टेक्निशियन मी पोस्ट वर आहे।
सो हा जो तुझा प्रवास आहे नेमका कुठून सुरू झाला ते एक डिटेल सांगशील?
हा मॅडम, गव्हर्नमेंट आयटीआय नांदेड मध्ये 15-17 या बॅच मध्ये ऍडमिशन घेतलं, तिथून हैदराबादला 17-18 मध्ये ऍडमिशन घेतलं, त्यानंतर मजगाव डॉक मुंबई लिमिटेड मध्ये अप्रेंटिस केली 1 वर्ष, त्यानंतर इस्रोची एक्झाम दिली, त्यानंतर स्किल टेस्ट रिटर्न टेस्ट पास करून सिलेक्शन झालं मॅडम।
म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं वाचण्यात आलं की घरची परिस्थिती ठीक नाहीये, घरी आई वडील काबड कष्ट करतात, आणि तरी सुद्धा कुठलीही बाकीची हेल्प न मिळवता तू स्वतःच्या मेहनतीवरती इथपर्यंत जाऊन पोहोचलायस, आणि आता तू अहमदाबादच्या इस्रोच्या सेंटरला जाऊन तिकडे सुद्धा शिकणार आहेस, तिकडे तुला काम मिळतंय। सो याबद्दल तू काय सांगू शकशील?
मॅडम, सर्वप्रथम तर माझ्या आईचे धन्यवाद, तर शिक्षक गुरुजनांचे, त्यांच्या आशीर्वादाने अभ्यास आपला मेहनत त्यांनी शिकवलं, आई वडिलांनी, माझे वडील मुंबईमध्ये काम करतात प्रायव्हेट कंपनीमध्ये, आणि आईने लहानपणापासून शिकवलं, वडील 5 वर्षापासून बाहेरच काम करतात, लहानपणापासून तेच आईने शिकवलं, शिक्षक वृंदांनी, माझी मेहनत आज तुझं कामाला आली।
सत्यम से तो बातें कंटिन्यू करेंगे यहीं पर सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर, बजाते रहो।